निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुख संज्ञैहि गच्छन्ति मूढ़ाहा गच्छन्ति अमूढ़ाहा पदम अव्ययम् तत्। 15व्या अध्यायातला 5वा श्लोक संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी म्हणून कोणत्या भावनेनी साधना करायला पाहिजे हे सांगणारा श्लोक। संसार वृक्षाचं छेदन करता येतं असं भगवंतांनी सांगितलं। असंग शस्त्रेण दृढेन छित्वा हा संसार वृक्ष संगरहिततेच्या तीव्रतर अशा शस्त्रांनी दृढ अशा शस्त्रांनी छेदून टाकला जातो। संसार वृक्ष याचा अर्थ आपल्या अंतःकरणात असलेला संसार वृक्ष। संसाराचा नाश करणं कोणाला शक्य नाही, स्वतःचा नाश एक वेळ शक्य आहे, संसाराचा नाश शक्य नाही, संसार वृक्षाचा नाश तशा तऱ्हेने शक्य नाही। संसार वृक्षाचा नाश याचा अर्थ संसार जो दृढ मूल आपल्या ठिकाणी झालेला आहे त्या दृढ मूल संसाराच्या भावनेचा नाश, त्या भावनेचा छेद म्हणजे संसार वृक्षाचा नाश। आणि हा नाश करता येतो संसार वृक्ष म्हणून जो सांगितलेला आहे तो जसा बाहेर आहे तसा आपल्या देहाच्या ठिकाणी मूर्तिमंत आहे, आपणच त्याचं उदाहरण आहोत। ऊर्ध्व मूल आणि अधश शाखारूपी असे आपण ज्याचं इंटलेक्ट जाणीव मस्तकामध्ये आहे आणि अधश शाखा ज्याच्या पसरलेल्या आहेत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या रूपानी, असा खरा म्हणजे हा संसार वृक्ष आहे, बाहेर पाहण्याची गरज नाही। आणि या संसार वृक्षाचा छेद असंग शस्त्रांनी करता येतो असं भगवंत म्हणतात। असंग शस्त्रेण दृढेन छित्वा अजून काय करायला लागतं त्या आद्य पुरुषाकडे मी जाईन अशा प्रकारचा संकल्प करावा लागतो, ज्याच्यापाशी गेल्यानंतर परत फिरून येणं नाही अशा आद्य पुरुषाला मी प्राप्त करेन असा दृढ संकल्प करावा लागतो। मी देह मन बुद्धी नाही अशा प्रकारची भावना ठेवावी लागते, ही निगेटिव्हिटी झाली। त्याच्यातली सकारात्मक गोष्ट अशी की मी त्या परमात्म्याला प्राप्त करेन, मी त्या परमात्म्याकडे जाईन, मी त्या आद्य पुरुषाकडे जाईन असा संकल्प करावा। त्या आद्य पुरुषाकडे जाण्यासाठी म्हणून त्यालाच शरण जावं, त्याला शरण जाऊनच त्याच्याच कृपेने या संसार वृक्षाचा नाश होतो आणि त्याच्यापर्यंत जाता येतं असं भगवंत म्हणतात। आणि त्याच्या पुढे ज्या साधना सांगितल्या तो हा श्लोक आहे। निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञैहि गच्छन्ति अमूढ़ाहा पदम अव्ययम् तत्। संधि न फोड़ता जर वाचलं तर गच्छन्ति मूढ़ाहा पदम अव्ययम् तत् म्हणजे मूढ़ त्या अव्यय पदाला जाऊन पोहोचतो असा अर्थ होईल, पण तसा अर्थ करायचा नाही। जो मूढतेपासून बाजूला झाला असा त्या अव्यय पदाला जाऊन प्राप्त होतो। आपण मागच्या वेळेला पाहिलं की निर्मोह होण हा संसार वृक्ष तोडण्याकरता अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे, म्हणजे आपणच संसार वृक्षाचं प्रतीक असलेले आपल्याला अव्यय पदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्या ठिकाणी असणारा मोह आपण काढून टाकला पाहिजे। या मोहामध्ये स्वजनासक्ती आली, देहासक्ती आली, कर्मासक्ती आली, कर्मफलासक्ती आली, अशा प्रकारच्या सगळ्या कर्तव्य अकर्तव्य याच्या संबंधीचा मोह आला अशा सगळ्या मोहाला ओलांडणं अथवा या सर्व मोहांपासून दूर जाणं असं जर केलं तरच हा संसार वृक्ष छेदला जातो. अजून एक पद म्हणजे मान रहित, निर्मान. मान हा नेहमीच देहाशीच संबंधित असतो. देहाचा मान व्हावा, गुणांचा मान व्हावा, रूपाचा मान व्हावा, संपत्तीचा मान व्हावा, संपत्ती करता देहाचा मान व्हावा, रूपा करता देहाचा मान व्हावा, विद्वत्ते करता देहाचा मान व्हावा. मानित्व हे अज्ञान लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि ज्ञान लक्षण ज्ञानी पुरुषांच्या लक्षणामध्ये अमानित्वम हा धुरेचा गुण सांगितलेला आहे. गंमत अशी आहे की अमानित्वम हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना प्रथम गुण वर्णन केलेला आहे आणि नम्रता हा दैवी गुण संपदेच्या सगळ्या वर्णनामध्ये शेवटी वर्णन केलेला आहे. नातिमानिता या शब्दाने भगवंतांनी त्या ठिकाणी तो वर्णन केलेला आहे. नम्रता आणि अमानित्व हे समानार्थी शब्द आहेत. मानित्वाची विशेष आवड आपल्या सगळ्यांना असते, देहवंतांना असते. आपला मान व्हावा, अपमान होऊ नये अशीच आपली भावना असते. आणि कितीही मोठा झाला तरी तो मानाच्या चक्रामध्ये सापडतो. मी एका लग्नाला गेलेलो होतो. त्या लग्नामध्ये किती लोकांचे मान करावेत त्याला काही गणतीच नव्हती. माईक वरून सांगत होते की अमुक अमुक गावचे सरपंच आलेले आहेत, त्यांनी आपला मान घेऊन जावा. जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत अमुक अमुक, त्यांनी आपला मान घेऊन जावा. प्रत्येकाने आपला मान घेऊन जावा म्हणून आणि नवीन नवीन यादी येतच होती. माजी आमदार होते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते, माजी खासदार होते, अशा अनेकांचा ग्रामपंचायत सदस्य होते, सरपंच होते, त्यांना मान घेऊन जाण्यासाठी म्हणून विनंती केली जात होती. आणि त्यांच्यामध्ये जे चुकून राहिलेले होते ते कसे रागावले ते तिथल्या तिथं लक्षात आलं. ते लग्नाचं स्थळ सोडून निघून जायला लागले. ज्या ठिकाणी आमचा मान होत नाही तिथं आम्ही थांबायचं कारण नाही असं ते म्हणायला लागले. मोठा गंभीर असा प्रसंग झाला. कारण ज्यांचा मान करायचा होता किंवा जे रागावले अशी गोष्ट घडलेली होती तर ती या सर्वांच्या तुलनेने कितीतरी मोठी व्यक्ती होती. पण ती कधी आली हे यांना समजलं नव्हतं. यांचा जो निवेदक होता तर त्याला जेवढी नावं आणून दिली जात होती तेवढी तो वाचत होता. अशा वेळेला लक्षात येतं की मानाची केवढी मोठी तळमळ प्रत्येकाला असते. आणि हा जर मान मिळाला नाही तर मोठी अनास्था निर्माण होण्याचा प्रसंग देखील येतो. मी अशी एक गोष्ट स्वामीजींकडून ऐकलेली आहे की एका शिक्षकांचा सत्कार समारंभ त्यांच्या 75 निमित्ताने असा पंचक्रोशीतल्या मंडळींनी आयोजित केलेला होता. आणि त्यांच्या हाताखालून शिकून गेलेले कितीतरी दिल्लीपर्यंत विद्यार्थी त्यांचे पसरलेले होते. त्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये त्यांनी एकूण शिक्षणाचा खूप चांगला प्रसार केल्यामुळं त्यांची 75 देखील वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये अशी साजरी होत होती. प्रत्येक ठिकाणी त्यांचा सत्कार होत असे, त्यांच्या गुणांचं वर्णन केलं जात होतं. आणि मग शेवटचा कार्यक्रम त्यांच्या खास गावामध्ये आयोजित केला गेला. ते संबंध वर्षच त्यांनी तशा प्रकारे त्याची योजना केलेली होती. त्या सत्कार समारंभाच्या वेळेला जी भाषणं चाललेली होती त्याच्यातलं शेवटचं भाषण आलं. ते शिक्षक होते, त्यांनी जो भाषणाला जो विद्यार्थी त्यांचा पुढे जात होता त्याचा सोगा ओढला, त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की माझ्या सगळ्या गुणांचं वर्णन करून झालं, थोडंसं माझ्या नम्रतेबद्दल देखील बोल. माझ्या नम्रतेबद्दल अजून सांगितलं गेलेलं नाहीये. नक्की जर आपल्या सगळ्यांना याची एवढी आवड असेल मानाची, तर संसार वृक्ष छेदण्यासाठी निर्माण होणं हे का बरं सांगत असावेत. ज्याला आपल्या देहाची देहभावनेची क्षिती नाही असा मनुष्य मोठा समजला जातो. सर्वसाधारण स्पर्धा करणारे सर्वच जण असतात. भगवंतांचं विशेष असं सांगितलं जातं की भगवंत गवळ्याच्या मुलांमध्ये तशाच प्रकारे आपण एक गवळी आहोत अशाच भावनेने खेळत होते. तर विनोबा याच्यावर असं म्हणतात की भगवंत गोपाल कृष्ण गवळ्यांच्या मुलामध्ये गोपांमध्ये त्यांच्यासारखे होऊन खेळत होते, याच्यात त्यांचं अमानित्व दिसून येत नाही, तर सर्व गोप त्यांना आपल्यासारखा समजत होते याच्यात त्यांचं अमानित्व दिसून येत. हे जणू भगवंतांनी आपल्या स्वतःच वर्णन केलेलं आहे अमानित्व हे. कारण पांडवांच्या यज्ञामध्ये उष्टशेण ज्यांनी काढलं, ज्यांनी अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा करारा केला, खाजवली मान घोड्यांची, त्यांना प्रेरणा दिली, असे भगवंत आदर्श सेवामूर्ती होते. मोठी मोठी मंडळी आपल्या मानाची फिकीर न करता सर्वांना सांभाळून घेण्याचा कसा प्रयत्न करतात. मागही मी कधीतरी सांगितलं होतं की गांधी या सिनेमामध्ये एक दृश्य आहे की जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद अशी सगळी मंडळी स्वातंत्र्य मिळालं त्याच्या पूर्व संध्येला चर्चा करत असताना आणि बरीच दीर्घ काळ चर्चा करत असताना स्वतः गांधी मात्र चहा घेऊन प्रत्येकाला कपातून चहा देत होते असं त्या सिनेमात दाखवलेलं आहे. ते वास्तवदर्शी आहे कारण एकमेकांना चहा देण्या एवढे संबंध यांच्यापैकी गांधी सोडले तर कोणाचे नव्हते. या सर्वांना एकत्रित करणारी जी व्यक्ती होती ती अमानित्व या भावानेच भरलेली अशी असेल तरच शक्य होतं. मोठी मोठी कामं मानित्वाच्या भावनेमुळे नासून जातात. मानित्वाची भावना जर आली तर समर्पणाची भावना निघून जाते, सद्गुरु शरणतेची भावना निघून जाते. अंबुराव महाराजांचे अमानित्व त्याचं आपण खूप वर्णन ऐकलेलं आहे. त्यांचं ते घोड्याच्या पाठीमाग पळत जाणं, उंबिकर महाराज घोड्यावर बसलेले असताना शिष्य त्यांच्या मागोमाग चालत अथवा अर्धा पळत असा जातो आहे, आणि असं जवळपास त्या काळातलं 15 ते 18 मैल अंतर पार केल्यानंतर तेव्हाचे रस्ते. तिथं भोजनासाठी दुपारची वेळ झालेली होती तर महाराज अंबुरायांना म्हणाले की अंबुराया, माझा नेम घोड्यावर बसून मी आल्यामुळे झालेला आहे, तुझा नेम मात्र राहिलेला आहे. पोटात भूक होती कडाडलेली, तू आपला नेम कर आणि मग जेव हे उचित असं म्हणाले. आणि अंबुराव महाराज नेमाला बसले. त्यांचा 2-3 तासाचा जो 3 तासाचा नेम होता तो केला आणि मग त्यांचं जेवण झालं. अमानित्व सांभाळल्यामुळे देहभावना नाहीशी होणं गरजेचं आहे. दाखवण्याकरता अमानित्व नको. संसार वृक्षाचं छेदन म्हणजे भवभ्रांतीच्या जर पलीकडे जायचं असेल तर सर्वात प्रथम येणारा अडथळा म्हणजे देहाभिमानच आहे. आणि देहाचा मान व्हावा अशा प्रकारची विशेष भावना हीच अडचणीची गोष्ट असते. कशा तऱ्हेने अमानित्व किंवा निर्मान होणं हे एक प्रकारे सूचन आहे. या निर्मानतेच्या पाठोपाठ अनेक गुण असण्याची गरज आहे तरच मानित्व टाकून देणं शक्य होईल. म्हणून अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा आणि शांती ही अर्जवम ही एवढी हा एक ग्रुपच समजला जातो. हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्ञान लक्षण जे आहेत, जसं दंभ असेल तर मानित्व असणारच. जर क्षमा करण्याची वृत्ती नसेल याचा अर्थच मानित्व आहे असा होतो. असं असल्यामुळं अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतीही आणि अर्जवम, अर्जवानी, साधं सरळ बोलणं, या ज्या गोष्टी आहेत या एकत्रित असल्या तरच मान ओलांडला जाऊ शकतो किंवा मानाची भावना ओलांडली जाऊ शकते. निर्माण मोहा जितसंग दोषा, आणि या मानाच्या भावनेपोटी किंवा अपमान झाले म्हणून युद्ध छेडली गेलेली आहेत. कौरवांचा फार मोठा अपमान झाला इंद्रप्रस्थामध्ये. जी त्यांनी काय मायानगरी उभारलेली होती तर तिथं दुर्योधनांसारख्यांची बरीच फटफजिती झाली. त्यांनी कौतुकाने उभं केलेलं की पाहून जरा आश्चर्यचकित व्हावेत म्हणून उभं केलेलं खरं म्हणजे, पण तिथं मोठे मोठे अपमान घडले आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून एवढंच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धाची बीज ही पहिल्या महायुद्धामध्ये आहेत. आणि पहिलं महायुद्ध देखील जी अंतर्गत यादवी झाली युरोपमध्ये अनेक ठिकाणी, त्याच्यात त्याची बीज दडलेली आहेत. जर अपमान झाले मोठ्या प्रमाणावर तर वाटेल ते घडू शकतं. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये देखील अस्मिता, आपल्या स्वतःला सांभाळून घेणं, आपण खाली न पडणं लोकांच्या नजरेतून, हे सांभाळण्यासाठी म्हणून ज्या मानित्वाची खटपट चालते तर ती बऱ्याच वेळेला अशांतीला, असमाधानाला अशीच कारण राहते. भगवंत असं म्हणतात की अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जित संग दोषहा, ज्यांनी संग दोष जिंकलेला आहे. संग याचा अर्थ मी, जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण. पहिला संग जर कोणता असेल तर मी परमात्म्यापासून वेगळा, मी म्हणजे जीव, मी म्हणजे देह, मन, बुद्धी, हा प्रथम संग व्यक्तीला जडलेला. आपल्याकडे जो सर्व संग परित्याग असा शब्द आहे तर त्याचाही अर्थ ज्यांनी मी देह मन बुद्धी हा भाव टाकून दिला तो सर्व संघ परित्यागी. बाकी कितीही त्याग बाहेर केला तरी देखील ते होऊ शकत नाही. अशा प्रकारचा त्याग केल्यावर असं शक्य आहे. इतिहासात असं म्हटलं जातं की बुद्धांच्या काळामध्ये मोठमोठे राजे अथवा सम्राट त्यांनी आपली राज्य टाकली, आपली वस्त्र बदलली आणि बुद्धांच्या चरणी रुजू झाले. हे जे बुद्धांच्या चरणी रुजू झालेले सम्राट होते तर त्यांची नावं इतिहासाला माहीत आहेत. तुलनेने झोपडी ज्यांनी सोडून दिली त्यांची नावं इतिहासाला माहिती नाहीत. म्हणजे त्याग देखील तुमच्याकडे असलेल्या संघावरून ओळखला जातो. केवढ्या मोठ्या संघाचा त्याग केला त्याच्यावरून तो मोठा त्यागी असं जग समजतं. मोठं राज्य सोडलं म्हणजे मोठा त्यागी असला पाहिजे. पण ज्यांनी झोपडी सोडली त्याचं सगळं जीवन झोपडी पुरतच मर्यादित होतं तोही तेवढाच मोठा त्यागी आहे असं भान दुनियेला नसतं. असं भान सर्वसाधारणपणाने लोकांना नसतं. याच्यामध्ये खरा प्रश्न जर कोणता असेल तर खरं म्हणजे अहंकाराचाच जास्त प्रश्न आहे. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका राजपुत्राने बुद्धांच्या सांगण्यावरून किंवा बुद्धांच्या उपदेशाने प्रेरित होऊन राज्याचा वडिलांचा त्याग केला आणि बुद्धांच्या भिक्षूंमध्ये तो त्याचा समावेश झाला. तर अशी गोष्ट आहे की तो एवढा मोठा त्यागी झाला की सर्वजण जर रस्त्यावरून चालत असतील तर तो खड्यांवरून बाजूच्या चालत असे, सर्वजण खड्यांवरून चालत असतील तर तो त्याच्यापेक्षाही खडबडीत अथवा काट्यातून चालत असे। त्यांनी चप्पल घालणं सोडलं, त्यांनी कमीत कमी कपडे अवलंबिले। काही काळातच तो इतका तेजस्वी आणि सुंदर दिसायला होता, तब्येतीनही भरभक्कम होता, तर तो अगदी बारीक झाला। त्याच्या गालाची हाडं दिसायला लागली, त्याचे डोळे खोल गेले आणि बाकीचे भिक्षू असं म्हणायचे की हा आपला त्याग दाखवण्यासाठी म्हणून असं सगळं करतोय। तर बुद्ध असं म्हणायचे की ज्यांनी राज्याचा त्याग केला तर तो तुमच्यापेक्षा आपण अधिक त्यागी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणारच, त्याचा अहंकार हे सगळं करवतोय असं बुद्ध हसून म्हणायचे। नंतर एकदा बुद्धांनी त्याला बोलून घेतलं आणि त्याला विचारलं की तू पूर्वी राजपुत्र असताना सतार वाजवत असे असं माझ्या कानावर आलं। बुद्धांनी त्याच्या हातात सतार दिली वाजवण्यासाठी म्हणून, तर त्याच्या ज्या तारा होत्या त्या तारा अगदी लुळ्या पडलेल्या होत्या, त्यांनी त्या खुंट्या सगळ्या घट्ट केल्या। बुद्ध म्हणाले आता याच्यापेक्षाही जास्त खुंट्या पिळल्यास तर काय होईल। तो म्हणाला जर जास्त ताण दिला तर तारा तुटून पडतील, तसंच या जर सैल केल्यास तर काय होईल। तर तो म्हणाला जर सैल केल्या तर त्या तारातून आवाज येणं शक्य नाही, जर आवाज यायचा असेल सतारीतून तर एका योग्य पद्धतीने ताण आवश्यक आहे। बुद्ध म्हणाले हेच तू लक्षात घे, जर जास्त ताण दिलास तर तुझा देहच राहणार नाही, तू साधनही करू शकणार नाहीस, म्हणून इतकाच ताण देणं आवश्यक आहे की जसा सतारीला दिलेला ताण जर तो अगदीच सोडलास तर तू विषयासक्त होऊन जाशील, लडबडेल तुझं जीवन, तू परमशांतीला किंवा निर्वाणाला प्राप्त होणार नाही। पण उलट बाजूनी या जर तारा तू अति ताणल्यास तर तुटून जातील, तुझा देहच नीट राहणार नाही, अशा परिस्थितीमध्ये तू काय करू शकशील। हा जो संग दोष आहे हा संग दोष आपोआप निर्माण होतो। अगदी लहान मूल असेल तरी देखील त्याला शिकवण्याची पद्धत व्यावहारिक अंगाने बरोबरच आहे, तुझे डोळे दाखव, तुझं नाक दाखव, मग ते मूल असं असं करून दाखवतं, डोळे दाखव म्हटल्यावर डोळे मिचकवून दाखवतं, कान दाखव म्हटल्यावर कानाला हात लावतं। अशा प्रकारे आपण जसे आपलं शुद्ध अस्तित्व पण जीवभावाला आलेलो, त्या जीवाला मिळालेला जो देह आहे त्या देहाला मी असं म्हणणं हा प्रथम संग, देहाला मी असं म्हणणं पाठोपाठ मनाला देखील मी असं म्हणणं, म्हणून तर आपल्याला आपल्या विचारापेक्षा विरुद्ध विचार जर ऐकले तर आपल्या विरुद्धच काही चाललंय असं वाटतं। पण आपल्याला याचा पत्ता नसतो की कालांतराने आपलं मन देखील बदलतं, आपले विचार देखील बदलतात। जेव्हा विचार बदलतात तेव्हा परत बदललेल्या विचारालाच आपण आपले विचार आणि मी असं समजत असतो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विरोध सहन होत नाही, मनाला झालेला विरोध देखील मला झालेला आहे असंच मी समजतो। माझा देह, माझी बुद्धी, माझं मन याच्यामध्ये आपण खूप अडकलेले असतो। शुद्ध स्वरूप अशा माला खरं म्हणजे परमात्म स्वरूपाला, पण आपण अल्प आहोत, अल्पज्ञ आहोत, अल्प शक्तिमान आहोत असा अबोध निर्माण होतो। त्याच्या पाठोपाठ देह, देहाचा जन्म, देहाचा मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे माझं जीवन, म्हणजे देहाचं जीवन, अशा प्रकारे आपली कालक्रमणा सुरू होते। मी जन्म मरण धर्मा अशा प्रकारचा संघ आपल्याला जडतो, अर्थात आपल्याला इंद्रिय लाभलेली असतात आणि पोट भरण्यासाठी म्हणून काहीतरी हातपाय हलवणं आणि काम करणं हे आपल्याला आवश्यक ठरतं. त्यामुळं कर्माचा संघ आपल्याला जडतो. कुठूनही तुम्ही काहीही करा, त्याच्यातून शेवट त्याचा असा होतो की पैसे मिळवणं आणि जेवण खाण अथवा आपल्या आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकरता म्हणून उपयोग करणं. एक नृत्य कला शिकली तरी देखील पुढे पुढे कार्यक्रम करून पैसे मिळवावेत असं वाटतं. गायन कला शिकली तरी देखील त्याच्यातून कार्यक्रम करावेत, पैसे मिळवावेत, जेवावं, सुखी राहावं असं वाटतं. शाळा कॉलेजमधलं शिक्षण तर उघड उघड त्याचसाठी आहे. पोट भराव्याची विद्या यासाठीच आपल्या सगळ्या गोष्टी आपण कामाला आणतो. आपलं सगळं शिक्षण देखील जर त्याचं ओरिएंटेशन पाहिलं तर आपला जो देह आहे तो देह आणि देह संबंधित या सर्वांचं संरक्षण करणं एवढंच आपण कर्म करत राहतो. या कर्माचा जसा संघ असतो तसं कर्माच्या फळाचा संघ आपल्याला जडतो. कर्मफळाची एक फार मोठी इच्छा आपण धरत असतो. प्रत्येकाची एक स्वप्न असतात, जशी ती स्वप्न म्हणजे त्याचा संघच असतो. उदाहरणार्थ 3 खोल्यांच्या फ्लॅटमधून जास्त मोठ्या फ्लॅटमध्ये जाणं, एखादा प्लॉट देखील असावा असं वाटणं, या ज्या सगळ्या इच्छा आहेत या संघामध्येच जमा होतात. आणि हा जो संघ दोष आहे या संघ दोषामुळं आपण चैतन्य स्वरूप, निर्विकल्प निराकार रूप आत्मा आहोत हे भान तद्दन विसरून जातो, फार फार विसरून जातो. डायोजिनीस नावाचा सिकंदराच्या वेळेला रोम मध्ये एक संत होऊन गेले, तर एके दिवशी ते कंदील घेऊन सगळीकडे दिवसा जात होते आणि सर्वांचा चेहरा सूर्यप्रकाशात कंदीलाचा कंदील समोर करून पाहत होते. तर लोक म्हणायला लागले की डायोजिनीस आज असं का बरं वागतात. कोणीतरी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की कोणी चैतन्य स्वरूप मला दिसतोय का हे मी या कंदीलाच्या प्रकाशात पाहतोय. लोकांना समजे ना डायोजिनीसचा तो उपक्रम चालू राहिला. ही गोष्ट जाता जाता तत्वज्ञ विद्वान त्या गावातले प्रतिष्ठित अशा सर्वांपर्यंत पोहोचली की आश्रमात राहणारे आणि सर्वांना साधनेचा शांतीचा उपदेश करणारे डायोजिनीस कंदील घेऊन बाहेर पडलेत आणि सगळ्यांचे चेहरे निहाळतायत. तर विचारल्यावर डायोजिनीस म्हणाले की मी पाहतो आहे की मला चेहऱ्यावर दिसतोय की व्यापारी आहे, दुकानदार आहे, शिक्षक आहे, सैनिक आहे, खेळाडू आहे, पण हे टिकणार नाहीये याचं कोणाला भान नाहीये. जो सैनिक आहे तो आपण सैनिक आहोत या अभिनिवेशात आहे, तो जन्मभर सैनिक राहू शकणार नाहीये. तो ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर देह वागवतो आहे त्या चैतन्याचं भान कोणाला आहे का याचं मी शोध घेतोय. तर माझ्या असं लक्षात येतं की कोणीच तसा नाहीये. जे शाश्वत नाहीये खरं म्हणजे कोतवाल देखील आपण कोतवाल आहोत अशा रूपात आहे, पण ही कोतवाली कधीतरी संपणार आहे याचं कोणाला भान दिसत नाहीये. आणि मी ते शोधतोय की या सगळ्या याच्यामध्ये केवळ चैतन्य स्वरूप होऊन राहिलेला कोणी आपल्याला दिसतोय का. जो संघ दोष आहे त्या संघ दोषामुळंच आपण मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता अशा प्रकारच्या अबोधापर्यंत येऊन पोचलो. भगवंत असं म्हणतात की निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा. अध्यात्म नित्या म्हणजे परमात्म ज्ञान मिळवण्यामध्ये अत्यंत तत्पर. अध्यात्म ज्ञान हेच ज्याच्या जीवनामध्ये महत्वाचं असं ज्याला वाटतं तोच हा संसार वृक्ष तोडेल, तोच आपण देह ही भावना ओलांडेल. खरं म्हणजे याच्यासाठी कोणी तितका तत्परच नसतो. बाकी सर्व बाबतीत आपण फार तत्पर असतो. आपली तत्परता परमात्मा सोडून बाकीच्या सर्व बाबतीत असते. स्वामीजी म्हणत असत की लक्ष्मी रोडनी जाणाऱ्या कोणालाही तुम्ही दंड पकडा. मी लक्ष्मी रोड ब्रँचला होतो आणि त्या नगरकर तालीम चौकात आमची ब्रँच आहे युनायटेड वेस्ट, आता IDBI, तिथं जी अशी कॉर्नरला काच आहे नेमका तिथं माझं टेबल होतं, त्यामुळे तिथून सगळा लक्ष्मी रोड असा दिसायचा. तर स्वामीजी जे वर्णन करायचे ते अगदी बरोबर होतं. स्वामीजी म्हणायचे की टाचा वर करून करून बायका साड्या पाहत असतात, असं स्वामीजी म्हणायचे. तिथून जाता जाता एकमेकींना दाखवत असतात, खरेदी तर करत नाहीत पण नुसते दाखवत असतात. चपलांच्या दुकानासमोर उभे राहतात, साड्यांच्या दुकानासमोर उभे राहतात, कशाच्याही समोर उभे राहतात. अशा कोणालाही तुम्ही धरा आणि विचारा असं स्वामीजी म्हणायचे की हे जगत काय आहे, मी कोण आहे, परमात्मा काय आहे याच्या संबंधी मला कोण सांगेल. तर स्वामीजी म्हणायचे तो असा खालपासून वर पर्यंत तुम्हाला एकदा दोनदा निहाळेल आणि काहीतरी असे हातवारे करत निघून जाईल. काहीतरी डोकं फिरलंय तुमचं. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की हेची एक आठी ये राघवीची भ्रांती ऐसी निकुर ऐसी मती मेरू होय, हे ज्ञान प्राप्त करणं हेच खरं म्हणजे करणीय आहे, बाकी सगळी भ्रांती आहे. अशी मेरू पर्वतासारखी दृढ निकराची अशी बुद्धी ज्याची झालेली आहे, ऐसी निकुरेसी मती मेरू होय, अशा प्रकारे कोणी नसतोच. त्याच्या हे जे तो ध्रुव, तो प्रल्हाद लहानपणीच नारायण नामाच्या अनुरोधानी ज्याला परमात्मा प्राप्त व्हावा अशी फार मोठी इच्छा झाली, त्याला वडिलांनी विचारलं की कुठे आहे तुझा नारायण, तर तो म्हणाला सर्वत्र आहे. त्यांनी तो प्राप्तही करून घेतला, आपल्या अंतर्यामी आहे हे ओळखलं आणि सर्व ठिकाणी आहे हे ओळखलं. ती जी पुढची गोष्ट आहे ती मी लाक्षणिक समजतो. तसा चमत्कार झाला असेल नसेल पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या श्रद्धेने स्वीकारायच्या एवढंच. असं म्हणतात की त्याच्या वडिलांनी विचारलं मी या खांबात आहे, तर तो म्हणाला या खांबात देखील आहे. आणि वो वडिलांनी खांबाला लाथ मारली आणि खांब मोडला आणि त्या खांबातून नृसिंह बाहेर आले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. प्रल्हादाला खांबात देखील तो आहे या झालेल्या ज्ञानापोटी तो खांबही मोडून पडला. आणि मी असा चांगला अर्थ धरतो की हिरण्यकश्यपू ही संपला, तोही बोधाने परिपूर्ण झाला. कथा नाही आहे तशी, कथा अशी आहे की त्याचा वध झाला, त्या नृसिंहाने त्याचा वध केला. परमात्म्याला असा कोणाचा वध करण्याची काय आवश्यकता आहे, पण भक्ताच्या रक्षणाकरता त्यांनी वध केला, त्याचा वध केला याचा अर्थ मी असं धरतो की हिरण्यकश्यपूला देखील तो बोध झाला. धरतो नाहीये कथा, मला माहिती आहे, पण सर्वत्र परमात्मा आहे या बोधाच्या खातर त्याच्या संगतीला त्याच्या जोडीला येणाऱ्यांना देखील ते ज्ञान प्राप्त होईल असा एक अर्थ याच्यातून मी ओढून ताणून काढतो. पण तो अर्थ मला समाधान देतो, कारण नृसिंहाचा म्हणजे हिरण्यकश्यपूंनी नृसिंहाशी वैरत्व करणं ठीक आहे, पण नृसिंहानी हिरण्यकश्यपूशी कशाला वैरत्व करायचं. त्याला बोध देऊन त्यांनी त्याला परिपूर्ण केला. अध्यात्म नित्य, अध्यात्मच एक प्राप्तव्य असणं आणि फार फार दृढतेने तशाच प्रकारचा निश्चय होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. स्वरूपानंद म्हणतात, बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहु छंद, तारुण्य तत्कथित तत्त्व ते भोगी आज अगाध. फार पूर्वीपासून बालपणापासून मला गीतेच्या अध्ययनामध्ये छंद होता असं स्वरूपानंद म्हणतात. आणि तरुणपणामध्ये तत्कथित तत्त्व ते गीतेमध्ये सांगितलेलं जे तत्व आहे ते अगाध तत्व मी अनुभवता झालो असं ते म्हणतात. ज्याला ते प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते आणि जो त्याच करता तत्पर असतो त्यालाच ते प्राप्त होतं. साध्या विद्याभ्यासामध्ये देखील जर विद्याभ्यास तशा तऱ्हेने आपल्याला आपण अधीत झालोच पाहिजे असा उत्साह असलेला असा एखादा विद्यार्थी, काही जण इथं शिक्षक आहेत तर डोळ्यावरून देखील समजतं की असे विद्यार्थी आहेत की शिक्षकांनी शिकवावं, आम्ही शिकायला तयार आहोत असे. आणि त्यावेळेला काही आज काय शिकवणारे कोण जाणे असं म्हणून येऊन बसणारे, तर यांना समजणारं जे ज्ञान आहे ते वेगळं वेगळं असणार आहे. जो इतका तत्परतेने येऊन बसतो तो ज्ञान झटपट ग्रहण करतो. काही काही मुलं देखील मी पाहतो की आता म्हणजे कधी परीक्षा सुरू होते आणि कधी आपण पेपर देतोय इतका उत्साह त्यांना परीक्षेच्या बाबत असतो. अभ्यास झालेला आहे आणि आता कधी एकदा परीक्षा सुरू होतीये आणि कधी आपण त्याला सामोरे जातोय इतका उत्साह असतो. ही जी तत्परता आहे ही तत्परता सर्व ठिकाणी आहे. काही ठिकाणी कामगार असे असतात, ते आपलं आपण बरंच शिकून घेतात मला पोफळे काकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे येणारा एक आडनाव देखील त्यांनी सांगितलं, नाशिकचा मुलगा जोशी म्हणून, तर तो अकाउंट्स मध्ये लागला. पण त्याला आमच्या फॅक्टरीतली सगळी मशीन्स चालवायला यायला लागली. आपलं काम करून ती मशीन्स चालवायला तो शिकला, त्याच्यातले डिफेक्ट त्याला समजायला लागले, दुरुस्तीसाठी तो मदत करायला लागला. त्यांनी जेव्हा चीनमध्ये व्यवसाय सुरू केला काकांनी, तर त्याच्या आधी त्यांनी राजीनामा दिलेला होता त्यांच्या कंपनीचा. का तर तो म्हणाला, इथं नुसतं राहून चालणार नाही, मी आफ्रिकेत कुठेतरी जाईन, काहीतरी मी करेन, मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, मग अशी संधी आहे, जातोस फॅक्टरीच्या उभारणीपासून इलेक्शन पासून गव्हर्नमेंटची परमिशन्स आणि हे सगळं तू सांभाळायचं. गेला, त्यांनी तिथला व्यवसाय बंद केल्यावर देखील त्यांनी पॅरलली तिथं एक व्यवसाय सुरू केला, त्याला सगळी माहिती असल्यामुळं. एका चिनी मुलीशी त्यांनी लग्न केलं, चिनी नागरिक झाला, आपल्या भावाला बोलवून घेतलं, भारतात व्यवसाय त्यांनी वाढवला. जो तत्पर असतो तो काय नाही करू शकत. आणि जो तत्परच नसतो, एखाद्या ज्ञानाबद्दल तत्पर नसतो, ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर नसतो, कर्तव्याबद्दल तत्पर नसतो, तो कायम चेहरा टाकलेलाच असणार, तो उत्साही नसणार, त्या गोष्टीच्या व्यतिरिक्तच त्याला जास्ती आवडी असणार. त्याला सारखं समजवायला लागतं की अरे तू अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी असेल तर. माझ्या माहितीचे एक गृहस्थ होते, तर त्यांची बायको त्यांना रोज कल्याणहून कुठं ते रोज लोकलनी सोडायला जायची, कारण हे रोज म्हणायचे की मी राजीनामा देतो, मला नोकरी नाही करायची. तर रोज त्यांच्याबरोबर जायचंय ऑफिसमध्ये, त्यांना बसवायचं आणि ती बिचारी घरी यायची. तत्परच नाहीत ऑफिस, काही त्रास आहे का, त्रास काही नाही, पण नको. त्या मला म्हणाल्या की या माणसाबरोबर आता ते रिटायर झाले, त्यांनी सगळी नोकरी चांगली केली, पण मध्ये एक असा काळ आला की जीवनात काहीच करू नये असं वाटायला लागलं, तर नोकरीही नको करायला. तर त्यांची बायको त्यांना घेऊन जायची, तिथं बसवायची आणि मग त्या लोकलनी परत यायच्या. जर तत्परता नसेल तर आयुष्यात काहीच करू शकत नाही, आणि जर तत्परता असेल मी अशी एक गोष्ट वाचली की एक देश पाहण्यासाठी म्हणून एक प्रवासी आला आणि तो म्हणाला की हा देश किती दिवसात पाहायला जाईल. तर ते म्हणाले की तुझ्याकडे किती दिवस आहेत हा देश पाहण्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला की माझ्याकडे जास्तीत जास्त 5 दिवस आहेत, जवळपास सगळा देश तू पाहू शकशील. दुसरा एक प्रवासी आला आणि तो म्हणाला की मला हा सगळा देश पाहायचा आहे, तुझ्यापाशी वेळ किती आहे? तो म्हणाला माझ्याशी वेळ भरपूर आहे, एक महिनाभर तरी माझ्यापाशी आहे, तू हा देश थोडा बहुत पाहू शकशील असं ते म्हणाले. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा, हे काय आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञान. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.